नमस्कार, परराष्ट्रमंत्री अभय बोलतोय. परराष्ट्र कंट्रक्शन मधून बोलतोय सर. मी सर आमच्या इव्हेंट मधून तुम्हाला कॉल केला होता सर. याच्या आधी तुम्ही इव्हेंटला व्हिजिट केली का सर? अच्छा अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद.